नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. पुराचा धोका कायमस्वरूपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. तांत्रिक अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ई पॉस मशीनला विरोध. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात अंतिम फेरीत. पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत आज जर्मनी विरुद्ध लढत. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतले चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही योजना म्हणजे सरकारनं अर्थसंकल्पाच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल असं म्हणत न्यायालयानं कालच्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत 14 ऑगस्टला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेलं आव्हान न्यायालयानं फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान महिला बचत गटांसाठीच्या यशस्विनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काल तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालं. महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होईल असं त्या म्हणाल्या. शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल राज्यसभेत सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार असून दरवर्षी पेरणीनंतर धान्याची उगवण झाल्यावर त्याची चित्रफीत संरक्षित केली जाईल आणि नुकसान झाल्यास पात्रतेनुसार भरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. शेतीचे लाभ वाढवण्यासाठी विविध विभागांच्या एकीकृत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याचंही चौहान म्हणाले. पुराचा धोका कायमस्वरूपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्याकरता नवीन विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येईल. घरांच्या पुनर्विकासासाठी कायद्यात तसंच नियमातही बदल करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी 1500 फुटांवर पोहोचली आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा 323.188 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. धरणामध्ये सध्या 66367 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल विधानसभेसाठी मुंबईतल्या शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रेदरम्यान काल सोलापूर इथं त्यांनी ही घोषणा केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. स्वस्त धान्य दुकानदारांनी काल ई पॉस मशीनच्या वापराविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत या मशीन प्रशासनाकडे जमा केल्या. जालना शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयात या मशीन जमा केल्या. इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्यानं दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होतात, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटपाची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंठा, बदनापूर, परतूर या ठिकाणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीन प्रशासनाला परत केल्या. छत्रपती संभाजीनगर इथं स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंटरनेट सेवा खंडित होत असल्यानं धान्य असूनही त्याचं वितरण करता येत नाही, त्यामुळे ऑफलाईन पद्धत धान्य वितरणासाठी योग्य असल्याचं दुकानदारांनी सांगितलं. परभणी शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून 150 दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे. ही यादी आपण शासनाकडे पाठवली असून त्यांच्याविरोधात कडक कारवाईची गरज दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या आगामी निवडणुका शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढवणार असल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. 3000 मीटर स्टीपल चेस प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा अविनाश हा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे. 8 ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध खेळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या फेरीसाठी मैदानात उतरेल तर महिला कुस्तीपटू विनेश फोगट आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पुरुष टेबल टेनिसमध्येही आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दरम्यान काल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीच्या लढतीत पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा येत्या 8 ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरु होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असून हा टप्पा 31 ऑगस्टला संपणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरळीतपणे सुरु आहे. प्रत्येक तालुका स्तरावर छाननी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर पंचायत समितीत आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान माझं लातूर हरित लातूर अभियानाअंतर्गत काल लातूर तालुक्यातल्या नागझरी ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 51 बेलवृक्षांची लागवड करण्यात आली. दूध भेसळखोरांविरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या रविवारी कडा परिसरात झालेल्या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी असंही ते यावेळी म्हणाले. सरकारनं राज्यातल्या दूध देणाऱ्या जनावरांचा किती लिटर दूध दररोज जमा होतं याचं सर्वेक्षण करावं, जेणेकरून भेसळखोरांवर आळा बसेल अशी मागणीही धस यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजीनगर इथं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून 1 तास शहरासाठी हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. या अभियानात काल पैठणगेट ते गुलमंडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फेरीवाले, रिक्षाचालक तसंच विविध संघटना, स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे 15,000 विद्यार्थी या मोहिमेत श्रमदान करणार आहेत. भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार दैवतांची सत्यकथा या ग्रंथासाठी यवतमाळ इथले डॉ अशोक राणा यांना प्रदान करण्यात आला. कुमार देशमुख नाट्य पुरस्कार ऋग्वेदातील नाट्यसंहिता या ग्रंथासाठी लक्ष्मीकांत धोंड यांना, तर कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार हंबरवाटा या काव्यसंग्रहासाठी गंगापूर इथले संतोष आळंदकर यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ दादा गोरे उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत 21वा पशुगणना कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 111 प्रगणक आणि 26 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातले शेतकरी पशुपालकांनी पशुधनाची माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. पुराचा धोका कायमस्वरूपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. तांत्रिक अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ईपॉस मशीनला विरोध. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात अंतिम फेरीत. पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत आज जर्मनी विरुद्ध लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.